चीनीमंडी.com पॉडकास्ट।
लॉकडाऊनच्या काळातील पगार कामगारांना द्यावा, नितीन पवार। कोरोना महामारीमुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला, यामुळे राज्यातील साखर कामगारांच्या आर्थिक स्थितीवर मोठा परिणाम झाला। त्यात कामावर ते जाऊ शकले नाहीत, त्यामुळे साखर कामगारांच्या लॉकडाऊनच्या काळातील रजा पगारी सुट्टी गृहीत धरून त्यांना पगार देण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय साखर कामगार फेडरेशनचे सरचिटणीस नितीन पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कामगार मंत्री दिलीपराव वळसे पाटील, कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे निवेदनातून केली आहे। पवार यांनी निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कामगार राज्यमंत्री बच्चू कडू, राज्याचे कामगार आयुक्त आणि महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष कार्यकारी संचालक यांनाही दिल्या आहेत। मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलेल्या निवेदनात पवार यांनी म्हटलं आहे की केंद्र आणि राज्य सरकारने लॉकडाऊनच्या काळात कोणत्याही कामगाराला कामावरून काढू नये, तसंच कोणाच्याही पगारात कपात करू नये असे आदेश दिलेले आहेत। महाराष्ट्रात 245 साखर कारखाने आहेत, या कारखान्यांमध्ये 2 लाखापेक्षा अधिक कामगार काम करत आहेत। सरकारनं कामगारांना लॉकडाऊनच्या काळात सुट्टी देऊन कारखाने बंद ठेवण्यास सांगितलं। साखर कारखाना व्यवस्थापनानं कर्मचाऱ्यांना सुट्ट्या दिल्या, पण त्यांना संचित हक्काच्या, आजारी आणि किरकोळ रजा तसंच पुढील जुलै 2020 ते जून 2021 वर्षातील रजा देखील सक्तीनं भरून घेतल्या जात आहेत। या मनमानी कारभारामुळे कामगार आर्थिक अडचणीत सापडले आहेत। कामगारांना या परिस्थितीत दिलासा मिळावा यासाठी 22 मार्च ते 3 मे दरम्यान सक्तीनं सुट्टीवर पाठवण्यात आलेल्या राज्यातील कामगारांना लॉकडाऊनचा काळ हा पगारी सुट्टी गृहीत धरून पगार देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे।